अलिन लुटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमेय लिंगिन आनंदी पूजिन भवे वाणीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं
हरे राम हरे राम